चीनी मंडी .com पॉडकास्ट।
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री 8 वाजता कोरोना व्हायरस संदर्भात देशाला संबोधित करतील। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री कोरोना व्हायरस संदर्भात देशाला संबोधित करतील। यामध्ये ते संसर्ग रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात याची माहिती देतील। मोदींनी बुधवारी व्हायरस रोखण्यासाठी देशात होत असलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलावली होती। पंतप्रधान कार्यालयानं ट्विट केलं की या बैठकीत संसर्ग रोखण्यासाठी सज्जता बळकट करणं आणि तपास सुविधा वाढवण्याबाबत चर्चा करण्यात आली। पंतप्रधानांनी राज्य सरकार, डॉक्टर, पॅरामेडिकल स्टाफ, अर्धसैनिक दल आणि विमान चालन क्षेत्र, पालिका कर्मचारी आणि या कामात सामील असलेल्या सर्वांचे आभार व्यक्त केले। त्यांनी संसर्गाशी लढण्यासाठी सामान्य लोक, स्थानिक समुदाय आणि संघटनांना सामील करण्याचा सल्ला दिला। त्यांनी अधिकाऱ्यांना आणि तांत्रिक तज्ज्ञांना कोणती पावलं उचलावीत याचा विचार करण्यास सांगितलं। आतापर्यंत देशात कोरोना व्हायरस संक्रमणांची संख्या वाढून वर पोहोचली आहे। बुधवारी एकाच दिवशी 10 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये अनेक नवीन प्रकरणं नोंदली गेली। एका दिवसात संसर्ग होण्याची ही सर्वाधिक घटना आहे। पश्चिम बंगाल आणि पुडुचेरी येथे नवीन प्रकरणं नोंदली गेली।